काही द्वेष करण्यायोगी किंवा ते आपला द्वेष करतात अशी काही अगदी बंधू समान, काही साधू, काही पापी अशी मंडळी आपल्या अवतीभोवती सदाच असतात. यांच्याबद्दल आपण कशी दृष्टी ठेवायची? जसं विंचवाच्या बाबत करुणा दाखवायला गेलं तर तो डंख करतो. विंचू याचा अर्थ तशा प्रकारची प्रकृती ज्याला लाभलेली आहे त्याच्याशी अतिजवळीक निर्माण झाली की त्याने आपल्याला डंख केलाच. जो उदासीन आहे त्याच्याशी मैत्री करायला गेलं तर त्याला आपल्याबद्दल काहीच कधीच वाटत नाही, तो आपल्याजवळ कधीच येऊ इच्छित नाही. अशा प्रकारचा जो गोंधळ व्यवहारामध्ये निर्माण होतो अशा प्रकृतींना तोंड कसं द्यायचं हा विषय केवळ ध्यानापुरता नाहीये, हा विषय केवळ कर्मांपुरता नाहीये, हा विषय केवळ तो परमात्मा मी आहे असं समजून घेणाऱ्या ज्ञान विचारापुरता नाहीये. स्वतःच्या सुख दुःखांकडे कशा पद्धतीने पाहावं, इतरांच्या सुख दुःखांकडे कशा पद्धतीने पाहावं. थोडक्यात जे द्वंद्व आहे त्या द्वंद्वाबद्दल समाहित किंवा समदर्शी किंवा समबुद्धी ही प्राप्त करणं गरजेचं राहतं. अजून एक द्वंद्व सांगितलं ते म्हणजे समलोष्टाश्मकांचना. शुक्रवारची कहाणी आपल्याला माहितीये की नाही? बहिणीचा अपमान करून एवढा ओरडा घेऊन जेवायला आधी कल्पना तरी द्यायची असं भाऊ म्हणाला आणि बहिणीला घालून दिलं. पुढे बहिणीची परिस्थिती सुद्धा आहे, मोठ्या आदराने बहिणीला जेवायला बोलवलं. संबंध दुरावलेले होते, आणि असं म्हणतात की बहिणीने बांगड्या काढून ठेवल्या, पाटल्या काढून ठेवल्या, दोरे काढून ठेवले, गळ्यातले विविध हार काढून ठेवले, आणि मग हा भात आहे हा या बांगड्यांचा आहे असं ती त्या दागिन्यांना जेवायला घालला. भाऊ म्हणाला अगं हे काय करते? ती म्हणाली ती म्हणाली माझं जेवण मी पूर्वी जेवले, मी जेवत असताना तुम्हाला ताटावरून उठवलं तेव्हा मी माझं जेवण जेवले, आता हे या अलंकारांचं जेवण आहे त्यांना मी जेवू घालते. कहाणी मोठी चांगली आहे. डोळे उघडणारी अशी उघडवणारी अशी आहे. अशा वेळेला भावाने कसं वागायला हवं होतं आणि बहिणीची समान दृष्टी किंवा समदृष्टी असायला हवी होती. भाऊही पैशाला महत्व देत होता आणि बहीणही आता पैसे आपल्याकडे आले त्यामुळे आपल्याला जेवण मिळत आहे हे दागिन्यांचं जेवण आहे असं भावत होती असं मानत होती. समलोष्टाश्मकांचना मातीचं ढिकून दगड आणि सुवर्ण यांच्याकडे पाहण्याची समदृष्टी तसं म्हणलं तर दोघांकडे व्यवहारात जे काही घडतं तर ते या शुक्रवारच्या कहाणीमध्ये अगदी उत्तम दिलेलं आहे. भगवत गीता त्याच्या पुढे जाऊन काहीतरी सांगू इच्छिते आहे. म्हणून हा जो उपसंहार आहे हा उपसंहार या द्वंद्वांकरता आहे. आपल्याला अर्थात सुहृद मित्र उदासीन मध्यस्थ द्वेष बंधू असे असणारच आहेत. साधूही कधीतरी जर नशीब भाग्य असेल तर आपल्याला भेटतील, पापीही एखाद्या वेळेला भेटतील, वाटायला येतील, आणि ती ती प्रकृती आपल्या स्वतःचा ठसा कधी फटका कधी सुखावहता आपल्याला देऊन जाईल. ध्यानाच्या योगाने एक विशिष्ट जीवन जगण्याची इच्छा धरणारा ज्यांनी प्रथम आत्मविचार वाजवलेला आहे, ज्यांनी स्वधर्म कर्म प्राप्त कर्तव्य कर्म भगवंतांनी सांगितली तशा कर्मयोगाच्या योगाने आचरण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून संयुक्त झालेला आहे. आता आत्मप्रतिती शिल्लक राहिलेली होती आणि ती देखील ज्यांनी प्राप्त केली. युंजन नैवम सदात मानव योगी विगत कल्मशः, सतत योगाभ्यास करणारा आपल्या स्वतःला आत्म्याशी एकरूप करण्याचा प्रयत्न करणारा अशा प्रकारे पापापासून मुक्त होतो. अत्यंत सुखानी सुखे नैव ब्रह्मसंस्पर्श अनुभवतो, जीवनातली निश्चिंतता प्राप्त करतो, अत्यंत सुखम अश्नुते आणि अत्यंतिक सुखाला प्राप्त करतो. असं झाल्यानंतर हा जो उपक्रम होता ज्याकरता हा सगळा अभ्यास सुरू झाला त्याच्यामधला एक उपक्रम म्हणजे द्वंद्व साम्य. दुसरा उपक्रम म्हणजे अशा व्यक्तीचा परमात्म्याकडून कधीही विनाश होत नाही. जीवनाची जी अविनाशता आहे ती अविनाशता आपण मिळवलेली आहे असा शाश्वताचा भाव प्राप्त होणं. आणि अजून एक उपक्रम म्हणजे कितीही म्हटलं तरी कर्म करत असताना त्याच्यात जशी स्वतःला सुख दुःखाची प्राप्ती होणार तशी जगतामध्ये देखील सुख दुःख ही दिसतच राहतात. त्या सुख आणि दुःखाच्या जगताच्या दर्शनाबद्दल आपल्या ठिकाणी असणारी करुणा सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी परमात्मा नटून राहिलेला आहे असं समजल्यामुळं त्या परमात्म्याचंच भजन करण्याची दृष्टी किंवा युक्ती आत्मोपम्य भाव असं सगळं लाभल्यामुळं अंतत त्याचं जीवन भक्ती करत प्रवृत्त होत असा हा उपक्रमही आहे आणि त्याचा उपसंहार देखील आहे. भगवंत म्हणतात की सर्व भूतस्थ आत्मानं सर्व भूतानीच आत्मनी इक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शना. सर्व भूत मात्र त्यांच्या ठिकाणी आपण आहोत असं जो पाहतो, म्हणजे मी तुम्हाला बोलत असताना तुम्हाला मी विशिष्ट तऱ्हेने बोलल्यानंतर असं जर मला कोणी बोललं तर मला काय वाटेल याचा विचार करून मी तुमच्याशी बोलणार. माझा जो आत्मा आहे तो तुमच्या ठिकाणीही आहे अशी भावना करून माझ्याशी जर कोणी कसं वर्तन केलं असतं तर मला सुख व्हावं मी दुखावू नये अशा प्रकारे माझी जी स्वाभाविक भावना झाली असती ती लक्षात घेऊन मी दुसऱ्याशी वर्तन करणं माझा आत्मा हा दुसऱ्याच्या ठिकाणी जरूर आहे ज्याला मी बोलतो आहे त्याच्या अंतर्यामी माझाच आत्मा आहे मीच वाद करून आहे असं समजल्यानंतर माझं बोलणं कसं व्हायला पाहिजे त्याच्याशी. जरूर सर स्वतःचे हित करता या दृष्टीने जसं मी मला समजवेन तसं मी दुसऱ्याशी बोललो पाहिजे. वचने बोलावी करुणेची की अत्यंतिक प्रेमाची अंतरे निवती सकळांची ऐसे बदावे आता बोलेल ती बोलणार नाही. ज्याला आत्मप्रचिती झाली विशेष करून ध्यान करणाऱ्यांनी हे सांभाळलं पाहिजे की आपण दुसऱ्याशी वर्तन करतो ते जरूर आपल्याशीच वर्तन करतो आहे ही ध्यानाची अजून पुढची अवस्था झाली. ध्यान हे नंतर नंतर सूक्ष्म होत गेलं पाहिजे ती केवळ एक तासाची पाऊन तासाची दीड तासाची हळेल हाती नाहीये कवायत नाहीये. लोक महाराज म्हणजे सर्वपंथांचे गुरु काशीला गेलेले होते तिथं कितीतरी प्राणायाम करणारी मंडळी ध्यानाला बसलेली मंडळी सकाळच्या वेळेला त्यांना घाटावर गंगेच्या किनाऱ्यावर बसलेली आणि योगाचा अनुष्ठान करत असलेली त्यांच्याकडे पाहून त्यांनी एकदा फार मोठ्यांदा असा हडेल हप असा उच्चार केला आणि एक दो असं म्हणत थोडा वेळ चालले. त्यांना असं सुचवायचं होतं की ही सगळी हडेल हप्ती चाललेली आहे. ध्यान करत असू तर व्यवहारात किती कोमल पाहिजे किती मृदू पाहिजे किती दुसऱ्याला समजून घेऊन वागणारा पाहिजे दुसऱ्याच्या चुकांवर पांघरून धरणारा पाहिजे आपुले की गुणे परावे असे गुणे फेडूनही पाहणे तयार करेल दुसरा त्याचा अडचणीत येईल अशी बुद्धी नसावी दुसरा त्याचा वाईट ठरेल अशी बुद्धी नसावी. सर्व भूतस्थ आत्मानं आपल्याला जर शांती आणि सुख मिळायचं असेल तर हाच मार्ग आहे. दुसऱ्याला वाईट ठरवून आपल्याला कधीही सुख आणि शांती मिळत नाही. आपल्या प्रकृतीची चमत्कारिक धाव असते. सर्व भूतानीच्या आत्मनी आणि आपल्या ठिकाणी सर्व भूत मात्र आहेत. आता सर्व भूत असा शब्द वापरलेला आहे त्याच्यामध्ये किती प्रकृती वैविध्य आहे. म्हणून उपक्रम आणि उपसंहार सुरू मित्र उदासी मध्यस्थ द्वेष बंधू साधू शु अपिच पापेषु या हे सर्व सर्व भूत मात्र आहेत त्यांच्याशी धरून आपल्याशी आपण वर्तन करतो आहे अशा त्यांनी व्यापक आत्मभावाने त्यांच्या ठिकाणी आपणच आहोत असं पाहून दुर्जनाच्या ठिकाणी आपण आहोत असं कसं पाहिजे पात्याच्या ठिकाणी मध्यस्थ उदासीन आपला द्वेष करणारा किंवा आपल्याला प्रसंगी प्रकृती योगामुळे त्यांच्याबाबत द्वेष वाटतो असा त्यांच्यामधून जे सुरूज आहेत मित्र आहेत बंधू आहेत साधू आहेत त्यांच्याबद्दल अद्वैताच्या योगाने असणारं प्रेमच वास करू माझा सर्व आपण आपली प्रतिमा पाहतोय आपण सज्जन आहोत ही गृहित आहे अर्थात कसे आपण आपल्या स्वतःला पाहतो तसं आपण आपल्या मित्राला पाहू त्याच्या ठिकाणी आपणच आहोत असा भाव धरू त्याच्याशी मैत्री भावाने असा होत सुहृदाच्या ठिकाणी मैत्री भावाने असा होत अद्वैत भावाने असावा जो बंधू आहे त्याच्या ठिकाणी तसाच भाव धरावा आणि साधूच्या ठिकाणी तो भगवंत आहे अशा भावाने पाहावा. प्रेमाचा भाव असावा प्रेमाचा भाव आणि मैत्रीचा भाव हे अनुकूल प्रकृतीच्या ठिकाणी आवर्जून ठेवावेत त्या प्रेमामध्ये लिप्तता करतात. त्या प्रेमामध्ये हिशोब व्यवहार नसावा. ते केवळ प्रेम असावं, जणू आपणच आहोत असं भावल्यामुळं असणारं स्वाभाविक प्रेम असावं. प्रेम करून उपकार करू नये, उपकाराच्या भावनेने कोणावर प्रेम करू नये. आणि ते आपल्याबाबत द्वेष करणारे असतील, पापी असतील, उदासीन असतील, त्यांच्याबाबत थोडी उपेक्षा ठेवावी. उपेक्षा ठेवावी याचा अर्थ आपला आणि त्यांचा कितपतच संबंध ठेवावा, आपण त्यांच्या दुराशी न जावे, तयाशी आपण घरी न बाजारावे असं असावं. पण एकूण वर्तनाचा रोख तसा जरी असला तरी दृष्टीचा रोख मात्र, दर्शन मात्र त्याच्या ठिकाणी देखील परमात्मा आहे असंच असावं. आपला जसा आत्मा तसाच त्याचा, त्याला दुखू नाही. मैत्री, प्रेम, मुदिता, उपेक्षा, करुणा आणि अडकून जे पापी आहे त्यांचं जीवन पुढं पुढं हे दुःखी होत. दुसऱ्याच्या दुःखाबद्दल करुणा जातात. जसं आपल्यालाच हे दुःख झालंय आपण कुठलंही पाप न करता, त्याच्या ठिकाणी आपल्याला पाहिल्यामुळं हसू नाही याचं असंच व्हायचं होतं असं म्हणून नाही. सर्व भूतस्थ आत्मान सर्व भूतानीच आत्मन ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शना योमां पश्यती सर्वत्र सर्वंच मयी पश्यती तस्याहं न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यती. आणि सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी आपला आपणच करू आहोत असं पाहणं, त्यामुळं मग परदुःख शीतल वाटणं, परसुखाच्या बाबत पोटात कारवाकालो होणं, दुसऱ्याला सुख मिळते म्हटल्यावर ज्याला त्रास होतो, या गोष्टी नाही शाहून करत राहतं. मान हा नेहमी देहाच्या, मनाच्या आणि बुद्धीच्या योगाने मोजला जातो. आत्मान देखील जो आपल्या स्वरूपाला प्राप्त झाला, देहाला विसरला, मनाचा ज्यांनी निराश केला, मनाचा लय घडवला, अशा व्यक्तींनी देहाच्या मानाकडे देखील आणि देहाच्या अपमानाकडे देखील जरा तुरून पाहावं, आत्म्यामध्ये राहावं. देहाचा मान, देहाचा अपमान हा कोणा दुसऱ्याचाच आहे अशा पद्धतीने पाहावं. आणि जेव्हा दुसऱ्या कोणाचा मान होतो आणि तो पाहण्याची याच्यावर पाळी येते, तेव्हा देखील याचा आत्मा या मानापासून अतिशय वेगळा आहे. त्याच्या प्राकृतिक गुणांचा किंवा अन्य कशाचा हा सन्मान असेल अशा आत्मभावाने त्याच्याकडे पाहावं. कधी कधी कोणाचा मान होत असेल तर त्याचा वत्सर करण्याची वृत्ती निर्माण, काय काय निर्माण होईल सांगता येत नाही. पण ज्याचा ज्याचा मान होतो त्याच्याकडं तसं आत्मभावानी म्हणजे परिशुद्ध आत्मभावाने पाहावं. आणि अपमान होतो त्याच्याबद्दल त्याला करुणाच बाळगावी देहाच्या अंगाने आणि आत्म्याच्या शुद्धात्म्याच्या अंगाने. देहाचा मानही होऊ शकत नाही आणि देहाचा अपमानही होऊ शकत नाही. आचार्य गंगेच्या काठावर काशीमध्ये फिरत असताना एकदा समोरून एक चाचा त्यांना येऊन शिवला. हा चांदा हा कृपा करून जातीवाचक शब्द धर्म का पण प्रेत ओढून घेण्याची कर्म करणारा कोणाकोणाच्या वाट्याला कोणतं कर्मही सांगता येत नाही. आणि आचार्यांमध्ये जर तुम्ही कुठल्याही स्मशानभूमीत का असे कर्म करणारे तर त्याला गळ्यात हात टाकून गप्पा मारत आहेत असं बघा तुम्हाला शक्य होणार नाही. आचार्यांचा मोठा दोष होता असं नाही त्याच्यामध्ये. त्यांनी आचार्यांना स्पर्श केल्यावर आचार्य म्हणाले आणि कोणाला शिवतोस. तेव्हा तो असं म्हणाला की जर देह देहाला शिवला असेल तर माझा देह जेवढा अपवित्र नाशिवंत तेवढाच आपलाही देह अपवित्र नाशिवंत. आणि आत्मा तर आत्म्याशी एकच असतो, कोण कोणाला शिवलं असं चांडा आचार्यांना म्हणाला. तेव्हा आचार्य त्याच्या लोकांकडे गेले असं म्हणणारा तो हा माझा शिवस्वरूपच आहे असं बोध ज्याच्या अंतःकरणात आहे तो मला शिवस्वरूपच आहे असं म्हणाले. कशा प्रकारचं एक स्तोत्र आचार्यांनी रचलं. अशी दृष्टी त्याला प्राप्त झाली. जो मला सर्वत्र पाहायला लागला यो माम म्हणजे परमात्म्याला पश्यती सर्वत्र. आधीच्या श्लोकाचे एक पाऊल पुढे हा श्लोक केला. आधीचा श्लोक असा होता की सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी जो आपल्याला पाहतो म्हणजे ज्यांना ज्ञान झालेलं आहे परमात्म्याचं अशा आपल्याला तो परमात्माच आहे अशा बोधाने पाहतो. आणि सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी आणि आपल्या ठिकाणी सर्व भूतमात्र पाहतो. सर्व भूतस्थ आत्मानं सर्व भूतांनी आत्मान म्हणजे आपण हे सर्व भूतमात्रांच्या अंतर्यामी आहे असं जो पाहतो तो आपण आणि सर्व भूत मात्र मिळून इथं सर्वत्र शब्द झाला. यो माम पश्यती सर्वत्र. आपण आणि सर्व भूत मात्र मिळून परमात्मा अशा बुद्धीने आता जो पाहतो पाहण्याची दृष्टी अधिक विकसित झाली. आधी केवळ आत्मानुभूतीने आपण तसा तसा असतो म्हणून पाहत होता. आता आपणही परमात्मा आणि तोही परमात्मा. यो माम पश्यती सर्वत्र अशा परमात्म्यालाच आता तो सर्वत्र पाहायला लागला आपल्या सकट. सर्वच मयी पश्यती आणि आपल्या ठिकाणी परमात्मा आपण आणि भूतमात्र आहोत अशा बोधाने जो आपल्या स्वतःला पाहायला लागला. समजते मी काय म्हणतोय त्यांना. भगवंत असं म्हणतात की तस्याहम न प्रणश्यामी त्याचा कधीही विनाश होत नाही. ती निर्वाण परम अशी शांती त्यांनी मिळवलेली होती ध्यानामध्ये. ती आता व्यवहारात देखील अभंग टिकून राहायला लागली. अविनाशी भावाने राहायला लागली. त्याचा आता विनाशच परिणाम झाला कारण त्यांना देहाची जाणीव नव्हती म्हणून शांती होती. देह उपरांत असणारी शांती तेव्हा मिळवलेली होती पण आता व्यवहार करत असताना जगतामध्ये वर्तन करत असताना आता त्या शांतीचा नाशच होत नाही हा उपसंहार आहे. त्याला मी कधीच अंतरत नाही. त्याच्यापाशी मी म्हणजे माझी शांती ही सतत टिकून असते. सत्य मे न प्रणश्यती मी त्याला कधीही अंतरत नाही तो मला कधीही अंतरत नाही. अशा प्रकारचं हे जीवन अधिक विकसित होत जाताना सर्व भूतस्थितम यो माम भजती एकत्व आत्मिका अशा प्रकारे सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी त्याचा तो स्वतःही आला. परमात्माच वास करतो आहे अशा भावाने आता त्याचं जणू भजन सुरू झालं. हे करण्यासाठी त्याने प्रथम आत्मसंयम केला, इंद्रिय आवरली, मन आवरलं. मग त्याने आत्मप्रचिती प्राप्त करून घेतली. मग त्याच्या जीवनामध्ये समता निर्माण झाली. वैयक्तिक द्वंद्व, सामाजिक द्वंद्व, प्राकृतिक द्वंद्व नाहीशी झाली, आर्थिक द्वंद्व नाहीशी झाली. त्याच्याही पुढे जाऊन आपला आत्माच जणू सर्वांमध्ये आहे. दुसऱ्याशी बोलत असताना जणू आपण आपल्या आत्म्याशी संवाद करतो आहोत, व्यवहार करतो आहोत, अशा महत्तेने वागायला शिकला. त्याच्याही पुढे जाऊन आपण आणि सर्व भूत मात्र मिळून एक परमात्मा अशा भूमिकेमध्ये तो आला. आता त्याच्या जीवनामध्ये फक्त एकत्व शिल्लक राहायचं. भजन याचा अर्थ टाळ घेऊन भजन असा केवळ नाहीये. भज धातू जो आहे तो भज धातू एकरूपता सुचवतो. भज म्हणजे एकरूप होणं. भज गोविंदम, भज गोविंदम, भज गोविंदम मूढ मते म्हणजे त्या परमात्म्याशी, गोविंदाशी तुम्ही एकरूप व्हा. ही मूढता सोडून द्या बुद्धीला असलेली. म्हणून याच्यामध्ये भक्तीही आहे आणि ज्ञानही आहे भज या शब्दामध्ये. असं असल्यामुळं ज्ञान तर आहेच, पण आता त्याच्या जीवनात भक्ती अवतरली. तो करुणेनी, शुभतेनी, सामंजस्याने जगतामध्ये पाहायला लागला, वर्तन करायला लागला. त्याचा कधीही निराश होत नाही, त्याची शांती अभंग राहायला लागली, त्याचा बोध अभंग राहायला लागला, तो मोळेनाचा झाला. तस्याहं न प्रणश्यामी, मी आता त्याचा बोध कधीही मोडून टाकत नाही, कारण तो आता माझ्यामध्येच येऊन राहिला. सच मे न प्रणश्यामी, आणि त्याच्याही बुद्धीतून माझा बोध कधीच जात नाही असं झालं. आता तो कशाही प्रकारे वर्तन करत असेल तरी सर्वथा वर्तमानोपी स योगी मयी वर्तते, जेवत असला तरी देखील तो माझ्यामध्ये असतो, रस्त्याने चालत असला तरी तो माझ्यामध्ये असतो. मंडईमध्ये कोथिंबिरीचा भाव करत असताना तो माझ्यामध्ये असतो, ऑफिसमध्ये काम करत असताना अथवा स्वस्थ बसलेला असताना अथवा प्रवास करत असताना अथवा उंची कपडे अंगावर घालून निर्मत असताना, दागिने घालून अथवा नुसता पंचाकुंडावरून बसलेला असताना, तो त्याची सगळी कर्तव्य कर्म करत असताना, प्रसंगी ज्ञानाच्या योगाने त्यांनी कर्तव्य कर्म जरी जरा दूर ठेवली आणि त्या ज्ञानात रममान झाला तरी देखील सयोगी मयी वर्तते, तो माझ्यामध्येच वर्तन करतो. आता त्याच्या बोधाला धक्का लागेल, त्याची भावना खाली येईल असं कधीच काही होत नाही. असं असलं तरी देखील त्याला स्वतःलाही काही सुख होतात, प्रकृतीच्या अंगाने त्याला काही सुख होतात, काही दुःख होतात, त्याला काही हवं नको असतं. तर रामकृष्ण कोणी आग्रह करून वाढायला आलं म्हणायचे की आता एक कणभर देखील जागा नाही मोठा, ते आलं भक्तांकडे जेवायला जायचं, तेवढ्याच शिल्पीचं गरम गरम ताश कोणीतरी घेऊन यायचं. तर म्हणायचे की घाला दो. तेव्हा शेजारची मुलं हसून म्हणाली की आत्ताच म्हणाला तर की आता एक कण देखील जाणार नाही. ते म्हणाले कलकत्त्यातले रस्ते कसे राहत संध्याकाळच्या वेळेला गर्दीने ते भरून वाहत असतात की आता याच्यात अजून कोणी आलं तर जागा नाही असं वाटतं, त्याला जायला देखील जागा नाही. पण व्हॉईसरची गाडी आली की कसं सगळं रिकाम होत. तशी जी जी व्हॉईसर आहे त्याला स्वतःला काही सुख असणार काही दुःख असणार काही हवं नको असणार प्रकृती कसं. आणि हे प्रकृती कसं असताना देखील तो योगी मही वर्तते, तो माझ्यामध्येच वर्तन करत असतो. तरी त्याच्या बोधाला कुठेही दाग पडत नाही, कमीपणा येत नाही. म्हणून सदैहावस्थेमध्ये प्रिय अप्रिय सुख आणि दुःख अशा प्रकारची द्वंद्व टाळणं हे सर्वस्वी अशक्य आहे. असं असल्यामुळं त्याला ज्या मानाने स्वतःच्या देहाचं भान असतं आणि काही गोष्टी थोड्या हव्या नको अशा त्याच्या शिल्लक असतात, तशाच भावाने तो दुसऱ्यांकडेही पाहतो. त्याला हे माहीत असतं जोपर्यंत देह आहे तोपर्यंत काही एक निवडानिवड राहणार. आत्मोपम्येन सर्वत्र समम पश्यती अर्जुन, आत्मोपम्य दृष्टीने अशाही भावाने तो सर्वांकडे समत्वाने पाहतो म्हणून दुसऱ्याच्या इच्छा पूर्ण करतो. दुसऱ्याकरता जेवढं करायचं तेवढं शक्य तेवढं सगळं करतो. मग ते कष्टाच्या अंगाने असो आर्थिक असो त्याला त्या त्या वेळेला जमेल तसं, वैचारिक असो भावनिक असो सगळ्या प्रकारचा आश्रय आधार देतो. कारण त्याला स्वतःला जोपर्यंत देह आहे तोपर्यंत या सर्वांची काही प्रमाणात आवश्यकता आहे. आत्मोपम्येन सर्वत्र समम पश्यती अर्जुन सुखम वा व्यती वा दुःखम स योगी परमो मता. सुख अथवा दुःख प्रिय किंवा अप्रिय हवं किंवा नको याच्याबाबत दुसऱ्याकडे पाहण्याची त्याची दृष्टी आत्मोपम्य असते. मला जसं काही प्रमाणात हवं नको आहे तसं म्हणून तर तो लोकांना सहन करतो. ज्ञानी पुरुषाकडे जेव्हा लोक जमा होतात स्वामीजींकडे आपण केवढ्या मोठ्या संख्येने जमा झालो. आपल्या स्वतःच्या प्रकृतीच्या वर गेल्यामुळं ती बाजूला चालल्यामुळं दुरून स्वतःची प्रकृती पाहत असल्यामुळं स्वतःच्या प्रकृतीचे गुणदोष देखील जरा दुरून पाहायला शिकल्यामुळं दुसऱ्याच्या प्रकृतीचे गुणदोष दुरून पाहणं आणि लोकांना अकोमोडेट करणं आपल्यामध्ये सामावून घेणं हे म्हणून ज्ञानी पुरुष जमवतो, हे म्हणून त्याला शक्य होत. आत्मोपम्येन सर्वत्र समम पश्यती अर्जुन सुखम वा यदी वा दुःखम स योगी परमो मता. तो योगी परम आहे असं माझं मत असं भगवंत सांगतात. परम म्हणजे सर्वात श्रेष्ठ तो योगी. म्हणून ना हा जो उपसंहार आहे त्याच्यामध्ये दृष्टीची समता प्राप्त झाली, आत्मोपम्य दृष्टी लाभली, दुसऱ्याच्या सुख दुःखाबद्दल करुणा देखील त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. तो सर्व जगतामध्ये एकत्व पाहू लागला, सर्वांना रिझवू लागला, सर्वांना प्रेम देऊ लागला, त्याच्या जीवनामध्ये श्रद्धा प्रेम अवतरलं. भजती एकत्व मास्थित एकत्वानी भजन करायला शिकला असं झाल्यामुळं त्याचं जीवन अजून पुढे गेलं. आता जो तपस्वी आहे त्याच्यापेक्षा हा जरा विशेषच आहे. तपस्वी घ्या अधिक हा योग, तप करणारा फार श्रेष्ठ पण त्याच्यापेक्षा हा जरा अधिक झाला. ज्ञानी ह्या अपिमतोधिका आणि ज्ञानी जो आहे त्याच्यापेक्षाही जरा हा अधिकच झाला. कारण ज्ञानी केवळ चिंतनानी एकरूपता साधणार हा वर्तनानी साधायला लागला. कर्मीभ्या अधिक हा योग आणि कर्मयोगामध्ये रमलेला आहे त्याच्यापेक्षाही जरा अधिक झाला, जास्त झाला. तस्मात योगी भवायचं म्हणून तू तपस्वी होऊ नकोस असं नाही, ज्ञानी होऊ नकोस असं नाही. तू कर्म करणारा तर राहत पण तू योगी राहा असं भगवंत सांगायला. आणि अशा योग्यांमध्ये ज्याच्या ठिकाणी दुसऱ्याच्या सुख दुःखाबद्दल करुणा अवसर नाही, दुसऱ्याच्या सुखाबद्दल उदिता निर्माण झाली, हर्ष निर्माण व्हायला लागला, साधूंबद्दल प्रेम निर्माण व्हायला लागलं, आत्मभावने आणि अगदी टाकाऊ व्यक्ती असेल तरी देखील अधिकाधिक तर तटस्थता निर्माण झाली, करुणा निर्माण झाली. असं झाल्यामुळं तो भक्त हृदय झाला. आता योग्यांमध्ये देखील अधिक श्रेष्ठ असं भगवंत सांगतात. म्हणून योगाचा अभ्यास करणारे जे आहेत त्यांच्यामध्येही त्यांचं अंतःकरण कणवेनी भरून जाणलं. योगी नाम अपि सर्वेषां मद गतेन अंतरात मना श्रद्धावान भजते यो मां समी युक्त तमो मता. तुम्ही लक्षात घ्या की ज्ञान म्हणजे आत्मप्रती आत्मभाव हे मी म्हटलं तरी देखील तुम्ही एकांतामध्ये जेव्हा ध्यान करता तेव्हा राहत. ध्यानातून उठलात की तुमच्यापाशी मन येतं, इंद्रिय आपला आपलं काम करायला सुरुवात करणार, तेव्हा तो ध्यानातला बोध आठवून समजावणी करायला लागते साधकाला. आणि सिद्धाच्या पक्षी तो एकत्वाने वर्तन करायला लागतो. पण कधी कधी प्रकृती तर संघर्ष इतका जबरदस्त होतो तेव्हा त्याच्याही अंतःकरणात परमात्मा आहे अशी श्रद्धा ठेवायला लागते. कसं मानायचं, घात करणारा दुष्ट म्हणून सर्वांच्या बाबत प्रतितीनी जेव्हा वर्तन करता येत नाही तेव्हा पण तत्वत मात्र त्याच्या ठिकाणी परमात्मा पाहायचा असतो तेव्हा परमात्मा आहे अशी श्रद्धा ठेवायला लागते. म्हणून भगवंत असं म्हणतात की त्याच्या जीवनामध्ये मग श्रद्धा प्रेम अवतरत, भजन अवतरत. देह आहे, सगुणत्व आहे, आपल्यालाही एक प्रकृती आहे तशी त्यालाही एक प्रकृती आहे. आणि सर्व मिळून एक परमात्माच झालेले आहेत अशी श्रद्धा ठेवून वर्तन करायला लागते. तिथं त्याच्या जीवनात प्रेमाचा भक्तीचा उदय होतो. श्रद्धावान भजते यो माम समी युक्त तमो मता. म्हणून आत्मप्रतीची साधनेमध्ये आणि इतर वेळेला जरा श्रद्धेने करायला लागतं, नाहीतर उत्तम साधकाच्या मनामध्ये देखील जर विचित्र प्रकृती निर्माण झाली तर तो भगवंत आहे अशी भावना राहत नाही. अशा वेळेला ती श्रद्धेने ठेवणं आणि ईश्वरावरची किंवा परमात्म्यावरची श्रद्धा ढळू न देणं असं ही तारेवरची कसरत जो सांभाळतो तो योग्यांमध्ये देखील युक्ततम आहे असं मी मानतो असं भगवंत म्हणाले. हा एकूण सगळ्या प्रकरणाचा उपसंहार आहे. त्याच्यावरच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या उभ्या अति बहारदार आहेत. आपण पुढच्या वेळेस त्या पाहू. म्हणजे हे प्रकरण पूर्ण झालं, जे करायला घेतलेलं होतं ते तसं पूर्ण झालं. सोहम ध्यान हे संगोपांग शास्त्रीय दृष्ट्या निरूपण करून सांगावं अशी एक प्रेरणा माझ्या ठिकाणी होती. त्याचा एक ग्रंथही करावा अशी इच्छा होती. माय अपार्टमेंटमध्ये सत्संगाच्या वेळेला कोणी प्रश्न विचारलेला होता तेव्हा मी असं म्हटलं की दुर्दैव आघाड्यांची पुस्तकं शास्त्रीय ग्रंथ म्हणून समोर येतात तेव्हा त्यांनी सांगितलेल्या साधनेविषयी किंवा आनंदरावांचे ग्रंथ अधिक अधिक आदर भाव निर्माण होतो. तसा सोहम म्हणा ध्यान साधनेविषयी शास्त्रीय निरूपण करावं आणि त्याचा एक ग्रंथ करावा अशी माझी इच्छा आहे. असं मी म्हटलं की डोक्यात काहीतरी पडलं वर फोटो होता. अशा योगायोगांकडे पण तुमच्या समोर घडलेली ही घटना आहे. तुमच्यातले अनेक लोक तिथं उपस्थित असतील. पाहिलं तर एक मोठं टपोर फूल माझ्या डोक्यावर पडलं आणि असं खाली पडलं. स्वामीजींना हे मान्य आहे. कधी जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण आपल्या हातून हे घडावं अशी इच्छा आहे. गोष्ट या निमित्ताने झाली तरी इतकं आपल्याला थांबायचं नाही. पुढच्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या ओव्या याच्या लिहिलेल्या ओव्या तर आपण वाचू पाहू. पण नंतर दासबोधामध्ये आलेलं सोहम ध्यान आपण पाहणार आहोत. दासबोधामध्ये समर्थांनी सोहम ध्यान साधनाची सांगितली. ज्ञानेश्वरीची झाली पाहू. आता दासबोधातली आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर उपनिषदात आलेली पाहणार आहोत. आता आता हे पुष्कळ दिवस चालले पण मूळ जी इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाली. कदाचित आपल्या ग्रंथामध्ये याचाही समावेश होईल. त्यामुळे हा ग्रंथ तसा जास्त सर्व समावेश होईल. केवळ ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला नाथ संप्रदायातला सोहम मार्ग असं त्याचं स्वरूप राहणार नाही. तर सर्व संतांनी कसं किंवा मोठ्या मोठ्या संतांनी सोहम बद्दल आणि उपनिषदांपासून सर्वांनी कसं सांगितलेलं आहे आणि ध्यानाच्या प्रक्रियाही त्याच्यामध्ये कशा आलेल्या आहेत हे एक म्हणूनच असा एक आदरणीय ग्रंथ याचा तयार व्हावा. अशी आदरणीय याचा अर्थ सज्जनांच्या मनात आदर निर्माण केला असा. तर त्याचा एक महत्वाचा भाग मात्र या निमित्ताने
तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परा परगुरु ज्ञानदेव भगवंत. ईशावास्यं कृतं सर्वं यत्किं च जगत्यां जगत् येन त्यक्तेन मुञ्चिताः मा जगत्कश्च स्वीकरन्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. Swami Madhavananda Maharaj ki jai.